चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कोरोना महामारी आसाममध्ये बाहेरून येणाऱ्या ट्रक ड्रायव्हर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना स्क्रीनिंग करण्याचे आदेश। कोरोना व्हायरसला संपवण्यासाठी देशातील प्रत्येक राज्य काळजी घेत आहे। आसाममध्ये बाहेरून येणाऱ्या ट्रक ड्रायव्हर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राज्याच्या सीमेवर पूर्णपणे स्क्रीनिंग करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सीमावर्ती जिल्ह्याच्या सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले की ते कोरोना व्हायरसची लक्षणं ओळखण्यासाठी राज्यात प्रवेश करणाऱ्या बाहेरील ट्रक ड्रायव्हर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची पूर्ण स्क्रीनिंग निश्चित करतील। मुख्यमंत्री सोनोवाल यांनी कोकराझार आणि धुबरीच्या अधिकाऱ्यांची बोकीरहाट आणि श्रीरामपूर प्रवेश दरवाजावर येणाऱ्या ट्रक ड्रायव्हर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची तपासणी करण्याबाबत सांगितलं। आपल्या राज्यातील लोकांना कोरोनापासून बचाव करण्याच्या हेतूने मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचललं आहे। त्यांनी सीमावर्ती गावामध्ये कोरोनाप्रती योग्य जागरूकता अभियान सुरू करण्याबाबतही सांगितलं आहे। इतर राज्यांप्रमाणे आसाममध्ये कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत।